جی مہاراج دشمیش کتا ہندوستان کے صوبے بہار کی راجدھانی پٹنہ صاحب ہے شری گرو تیغ بہادر صاحب جی کے گھر پرم پوجا ماتا گجری جی کی کخوں پترا پدرا نشتر وارس یوگ شنیچر وار پوس کی ستویں تیئیس پوس ستارہ سو تیئیس وکرمی بائیس دسمبر سولہ سو چھیاسی عیسوی پرگٹ ہوئے انہوں نے بچپن کے کاتک دریا گنگا کے کنڈے کیتے جوانی کے مہان کارنامے الاک کرشن دریا سپڑی کے کنڈے کیتے اور جیون کے انتم کاتک دریا گوداوری کے کنڈے کیتے انہیں اکتالی سال نو مہینے پندرہ دن منکھا دے کے گزارے اور گرونا تو گرو پیڑ تو پیر مئی تو مئی گیانی تو گیانی اوتار تو اوتار کئی تو مہان کبھی شائے آدم سن انہوں نے ستارہ ہزار دو سو ساڑھے ترونجا چھند موجود ہیں اور جو گرنتھ سرسا جڑ گئے اندازہ نہیں کتنا ساہتیہ ہے انہوں نے مہان وکران بھائی گرداس سنگھ دوسرے لکھتے ہیں میں پرگتیو مربد اگمرا وریان اکیلا واہو واہو گوبند سنگھ آپے گر چیلا خالسا جی جی حقیقت ویکھیے پر گرو گرو ہی ہوں چیلا چیلا ہی ہوں پر کتنا مہان انقلاب لیا میرے صاحبان نے آپے گر چیلا پہلے پنجوں پیارے امرت سکائیے اور پھر ہاتھ جوڑ کے کھڑے ہو گئے خالسا جی یہ امرت داس نو بخشو اور پنجے پیارے حیران رہ گئے اور یہ دیا سنگھ جی کہنے لگے مہاراج تھی سانو امرت سکائے اسی تو نہیں سکائیے الٹی گنگا حضور کہہ گئے نہیں دیا سنگھ جی تو اکال پرکھ نے امرت بخشا ہے تھی داس نو بخشو بھائی دیا سنگھ جی مسکرا کے کہنے لگے مہاراج امرت مفتی نہیں لیا کہنے لگے گوبند سنگھ مفتی نہیں چاہوں گا مہاراج امرت لیا سکھ نے سر دیتا ہے دسا گرو صاحب کی دیں گے حضور دے گلوں میں مسکراہٹ آئی کہنے لگے دیا سنگھ جی اگر سکھ نے امرت لیا سر دیتا ہے تو گرو گوبند سنگھ سارا سربنس دان کر دے اور جو کچھ کے وہ کر کے دکھا دیتا دیش بدلے کام بدلے کرم بدلے نیتی بدلے سچ بدلے پر پرکار بدلے ماتا وار دیتی پتا وار دیتا پتر وار دیتے نانی وار دیتے پوا دے پت وار دیتے اور سارا سربنس مار کے خالصہ بلے اندر کا کے آخیا انہیں کی کرپا کے سگے ہم ہیں نہیں مو سو غریب کروڑ پڑے ہیں کسی شاعر کا کٹھن ہے پتر تیگ جنگ آخے کل دنیا یہ تیگ کا تری کمال دا سی یو دے دیر کمبر سڑکے نہ آئے گا رتبہ خاصا تو خاص جلال دا سی وہ روپ تلوار سی ڈہریاں لی ماریا لی روپ ڈھالوا سی ਉਹਦੇ ਡਾਕਰੇ ਸੱਤਵੀਂ ਸ਼ੋਕ ਦੀ ਸੀ ਉਹਦੇ ਪੱਠੇ ਦੇ ਵਿੱਚ ਰੂਪ ਕਾਲਦਾ ਸੀ ਪਰ ਮੈਂ ਕੰਮ ਦਾ ਵੀ ਉਹਨੂੰ ਧਨੀ ਆਖਾਂ ਐਸਾ ਸਾ ਬਚਪਨ ਦਾ ਜਾਇਸ਼ ਪਾ ਗਿਆ ਹੈ ਉਹਦਾ ਸਫ਼ਰ ਨਾਨਾ ਔਰੰਗਜ਼ੇਬ ਪੜ ਕੇ ਬਿਨਾਂ ਤੇਗ ਦੇ ਬਾਹਰ ਤੋਂ ਮਰ ਗਿਆ ਹੈ ਉਸ ਮਹਾਮਲੀ ਦੇ ਚੰਗਾ ਧਾਗੀ ਜਥਾ ਸ਼ਰਮਾ ਦੇ ਫਲ ਕਿਉਂ ਪੈਦਾ ਕਰ ਲਿਆ
Yeah.
श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज जी की जिंदगी का उनका महान साकार है। चाली सिंह दस लाख वैली टकरा दिता गया। वे साहबजादे साहबजादा अजीत सिंह और साहब विधान सिंह ने बधेर दिया सामने जामे शहादत पीते शांति का जब जान शहादत पी लिया लाल छटे जब दोवे पुत्र तुर गए छे बन के छे जब छोगी वातावरण सी हो गया कहे उसे बक बक अशो देर के आसी हिंदू पीते वह पाना तेरा मुख तो बोले गुरु ने अब होया जग तो सुख प्रंपाल उसे जग तो नेतू लड़को संख दे दिल चाहते वह शब्द तरने वाया तन तेरे दे तू वंश तन नहीं माया चार कष्ट बठे है देवर सदके जांदा लख बारी तेरे है देवर सदके जांदा लख बारी तेरे कहने ने छह गुरु गोबिंद सिंह जी महाराज ने जग उधार सिंह नु डिगदा वेख्या गल च पुला पा के अकाल पुरख का लख लख धन्यवाद किया। दया सिंह जी आ गए महाराज हो की प्रोग्राम है कहने दया सिंह जी अरदास कर लगा हाँ महाराज कहने वास्ते कहने लगे तो पुछण वाली गल है शहीदी पाने वास्ते वाहेगुरु वाहेगुरु महाराज तुसी शहीद हो गए पंथ का की बनेगा। दया सिंह अपने खाने में आया गोबिंद सिंह पहले अज पुज गए भावे कलू पहा मना पंथ सदा जिंदा रहेगा ये किसी मनुख का पंथ नहीं खालसा अकाल पुरख की फौज खालसा पुरख के परमात्मा की मौत मैं ऐसी जोत गा दी है तो खड़ोगे जोत जगदी ही रहेगी ये मध्यम पा सकती है पर बुनेगी नहीं खालसा अटल है। भाई दया सिंह जी कहने लगे महाराज तुझे बचकर निकल जाओ साढ़े वर्गे लखन सिंह साल लाओगे असि बच के भी निकल जाएंगे साथ दूजा गुरु गोबिंद सिंह नहीं बनना। महाराज कह लगे दया सिंह जी जिस पवित्र धरती से मेरे प्राण तो प्यारे सिंह शहीद हो गए हैं जिथे मेरा अजीत सिंह और जगदार सिंह शहीद हो है इस प्रचंडी धरती मैं हूं कहीं मिलेगी मेरा दृढ़ विश्वास है मैं इसे शहीदी प्राप्त करूंगा। दया सिंह ने सोचा अगे एक एक बूटा उजर जा रहा है रब ना करे बाहर का माली तुर गया की बनेगा वापस आया चार सौ तीन बार लाए पंच प्यारे बन के आ गए कहने लगे महाराज पंथ का रूप पंच प्यारे हाजिर हैं। हजूर ने सिर चुकाया महाराज जब तुसी साथों अमृत छकिया सी तो सकिया सी गोबिंद सिंह किला है गुरु पंथ है। महाराज कहने लगे ठीक है तो दसो कोई सिख थोड़ी आगे बिना जंगल गया कहने लगे नहीं महाराज तुसी भी गुरु पंथ की आज्ञा बिना जंगल नहीं जा सकोगे। हजूर ने सिर चुकाया मैं हर आज्ञा का पालन करांगा महाराज तुहाडे बसे हुए अधिकार सदका ते खालसा पंथां दी हुकम दिंदा है ऐसे मेरे चमकार दे हवेली च निकल जाओ पानी तेज चला के चले जाओ पानी तेज मटा के चले जाओ और सुन ये कभी ला गया तुहाडे वास्ते खतरा साफ हो सकदी है ते बाहर भी उतार दियो। भाई संगत सिंह बंग सिंह के सिर ते कड़गी सजाई जाएगी और बाहर पहनाया जाएगा। भाई साहब भाई संगत सिंह जी बंसी का तेरा गोरा कद पाठ गुरु सिंह के नाम नहीं जुड़ता सी हजूर ने खालसे का हुक्म मनिया बाणा और कलगी उतार दी गई प्रोग्राम बन गया। दया सिंह धन सिंह मान सिंह हजूर के नाम हवेली में बाहर जाएंगे बाकी सत सिंह रह गए उन्होंने आदेश दिता गया सारी रात नारायण दिखाए सकने दिन चले तलवारा लेके मैं जान बचावा और शहीद ना पा जानिया अद्धी रात वेले हजूर मुगलों के जनाए के पेश में हवेली में बाहर निकले पंच पे कलगिया मैं बंगाल के जाना चाहना हाँ छत्री का पूछू गई तो न खालसे ने आगे आगे थी बाहर निकल के ताली मारी उच्ची आवाज ने अपने क्या कोई फरा हिंदुओं का पीर जा रहा है दूसरे पास भाई दया सिंह ने ताली मारी कोई फरा गुरु साहब पर जा रहे हैं तीजे पास भाई नाम सिंह ने ताली मारी चार फेर औरत पे गया कोई कहे गुरु साहब पर गए कोई कहे गुरु साहब पर गए दूर तक खनेरा पछड़िया सी तामी तामी मिसाल जग रही सी जवाब दे आया उसमें चटका गए महाराज दूर निकल गए अनुठारा ही तुरया जा रहा है कदे आनंदपुर से शाही तख्त ते बहे सन लख रुपया के चंगले झुलते सन अज नीले आकाश हेठा तुरे जा रहे ने कदे हवाना सखनाने ते मथे टेकदे सी अज जंगल दे रुख निमस्कारा कर रहे ने कदे आलिया झाड़िया तुरे जंगल वाली का पल्ला फंकने नाराजा साजी गल सुनेगा हमारी अनिश्चित मंगल मल तुरया जा रहा है न काड है न बाद है न कोहरा है न झोड़ा है उस अनोखे राही मैंने देखे शहर ने कुछ लाइना लिखी हुई भाई मोहन सिंह जी ख्याली भाई मरकेश सिंह जी मस्त भाई प्रवंत सिंह जी कमल उस एटम आम ज्ञान कर रहे ਆਈ ਗੁਰੂ ਚੇਲਾ ਦੁਆਪਰ ਚ ਬੜੇ ਵੇਖੇ ਪਰ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹਦਾ ਨਾਮ ਕੋਈ ਨਾ ਜਾਣਦਾ ਸੀ ਮਿਸਟਰ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਬਾਦਸ਼ਾਹ ਖੜੇ ਵੇਖੇ ਗਾਂਧੀ ਜੀ ਦੀ ਮੌਤ ਹੁੰਦੀ ਵੇਖੀ ਪਿਸਤੌਲ ਨਾਲ ਨਿਰਮ ਤੇ ਪਟੇਲ ਦੇ ਜੇਲਾਂ ਨੂੰ ਚੜੇ ਵੇਖੇ ਉਹ ਇੱਥੇ ਨਾਨਕ ਦੇ ਪੀਰ ਪੀ ਦੇ ਬਾਬਰ ਦੀਆਂ ਚੱਕੀਆਂ ਨੂੰ ਵੇਸਵਾ ਦੇ ਬੂਹੇ ਅੱਗੇ ਦਸਮ ਗੁਰੂ ਖੜੇ ਵੇਖੇ ਮਖਮਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੇ ਸਭਾ ਸਿੰਘ ਪੇਟੇ ਰਹਿੰਦੇ ਮਾਠੀ ਵਾਲੇ ਜੰਗਲ ਚ ਸੁੱਤੇ ਅਸਾਂ ਰੜੇ ਵੇਖੇ ਮਖਮਲਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿਹੜੇ ਸਭਾ ਸਿੰਘ ਪੇਟੇ ਰਹਿੰਦੇ ਮਾਠੀ ਵਾਲੇ ਜੰਗਲ ਚ ਸੁੱਤੇ ਅਸਾਂ ਰੜੇ ਵੇਖੇ ਪਰ ਪਿੰਗਲ ਤੋਂ ਸਰ ਕਾਬ ਲਿਖਦਾ ਕੋਈ ਲਾਏ ਸ਼ਾਇਰ ਹੁਸ਼ਿਆਰ ਅਸਾਂ ਦਿਨ ਭਰ ਜੀ ਬੜੇ ਵੇਖੇ ਹਦੂਆ ਮਾਠੀ ਵਾਲੇ ਦੇ ਕੰਨਿਆਂ ਉੱਤੇ ਆਰਾਮ ਕਰ ਰਹੇ ਹਨ ਗਿਆਨੀ ਦਾਇਰ ਸਿੰਘ ਕਲਪੁਰ ਜੀ ਦਾ ਢਾਡੀ ਦਫਾ ਭਾਈ ਮੋਹਨ ਸਿੰਘ ਜੀ ਖਿਆਲੀ ਭਾਈ ਮਲਕੀਤ ਸਿੰਘ ਜੀ ਮਸਤ ਸੁਰੰਗੀ ਮਾਸਟਰ ਭਾਈ ਕੁਲਵੰਤ ਸਿੰਘ ਜੀ ਕਮਲ ਬਿਆਨ ਕਰ ਰਹੇ ਹਨ ਜਾਮਾ ਨੀ ਮਿਲ ਮਿਲਣਾ ਪੈਰ ਧਰੀ ਤੇ ਸੱਤਾ ਬਾਪ ਸ਼ਹੀਦਾਂ
Oh,
श्री गुरु गोबिंद सिंह जी महाराज जी का जीवन अनोखा जीवन है। हजूर के पिता भी शहीद, गुरदेव सिंह की माता भी शहीद, उन्होंने बच्चे भी शहीद, आप भी शहीद। शहीद कौम की जिद जान होया करते हैं। शहीद की जो मौत है वो कौम की हयात है। हयात तो हयात, यहाँ मौत भी हयात है। एक शायर कहता है, कौम की जिंदगी खातर कदे मन मारना पैंदा है, अगोगी जितने लई कई बारी हारना पैंदा है। ए नखरो आशकां दे खून विच सानू रगांदी है। आजादी मुफ्त नहीं मिलदी, एदा मुल तारना पैंदा है। हजूर दे वड्डे शहजादे बाबा अजीत सिंह, बाबा जगदार सिंह 10 लाख दे घेरे विच लड़दे शहीद होए। दातार पिता दे छोटे शहजादे सरहंद मियां विच चढ़ के शहीद कीते गए। तकबरा माता गुजरी जी अते शहजादे सरहंद जालम की कैद विच हन, पर हौसले कितने बुलंद हन। माता जी कह रहे छन बचियो, किते दादा जी दी चिट्टी चादर नूं दाग ना लग जाए। मेरे नाल जीओ, तुसां जिंदगी च बड़े इम्तहान दिते ने, अज आखिरी इम्तहान है, किते फेल ना हो जायो। नाल जीओ, जिंदगी च बड़ियां खेडां खेडियां ने, वेख्या जे किते अज हार ना जायो। दादी जीओ, असीं शहर दे बच्चे हां, फिक्र मत करो, सूबे दे सामने कंकणी उतर दियांगे। कचहरी विच पेश कीते गए, शहजादियां ने डांडिया फतेह बनाई। वाहगुरु जी का खालसा, वाहगुरु जी फतेह। वजीर खान कहन लगा, बचियो तुसी बड़े सियाने हो, तुसी बड़े मिठे हो, बड़े प्यारे हो। बचियो तुहानू पता लग्या होना चमकौर दी धरती जो तुहाडा पिता शहीद कर दिता गया, खालसा तबाह हो गया। साहिबजादे कहन लगे, वजीर खान दुनिया की कोई ताकत साडे बाप नूं शहीद नहीं कर सकती, गिरफ्तार नहीं कर सकती। और सुन, असीं शहर दे बच्चे हां, एक गर्दना टुट जाणगियां पर चुभणगियां नहीं। बचियो मैं तुहानू राज दा मालक बना देना चाहुंदा हां। कहन लगे, तू कौन है सानू राज देने वाला? राज साडा है, मालक असीं हां। जिन्ना चिर साडे ताकत सी झंडे झुलदे रहे ने, नगारे वजदे रहे ने, ताकत पहुंचावांगे, झंडे झुलणगे, नगारे वजणगे। नहीं रहनी तेरी ए जफा साखी। एक शायर दा कथन, नहीं रहनी तेरी ए जफा साखी। तेरे मैखानिया की बदल जावेगी हवा साखी, तेरी मगरूर बोतल ने मेरे ठूठे ते झुक जाना, मैं खुद साखी है बन जाना। बेशक ना अपना साखी, राज साडा है, मालक असीं हां। उन्हें क्या शाह चाहिए, गुस्ताख लफज मत बोलो, तुहाडे टुकड़े टुकड़े कर देंगा। साहिबजादा जोरावर सिंह कहने लगा, चटौना नाल टकरा के तेरी तस्वीर टुटेगी, मेरी हड्डी ते मारेगा, तेरी शमशीर टुटेगी, मेरा पिंजर तेरी फौलाद ते मजबूत है। दानम दुहां दी कशमकश अंदर तेरी जंजीर टुटेगी। अगो गद ते आख्या बच्चिया ने, सूबे दा जबान नूं बंद कर दे, तन हड्डियां इंज रूह वांगू तंग आंदरा ते तंग तंग कर दे। सानू मौत विचों आनंद मिलदा है, सानू मौत दे विचों आनंद मत मिलदा है। तत्तर कर ते चित आनंद कर दे, और सानू हद छेती छेती कर चोटे, अदो अद सादा बंद बंद कर दे। तेरे फांसी पर असें चुम लांगे, तो तू ना समझ के असन चुनना है, और पर दीन का नाम ना नहीं मर के असा कदे ना दीन कबूलना है। साथी मौत दे असी बनी हुई साथन मौत भी है, अज पीट साडी ओ छेती कर ते कद अरमान दिल दे, कर दे होणगे वीर उडीक साडी। नीयां विच चिणे गए शहीदियां पा गए, पर धर्मां नहीं बोले। ज्ञानी दया सिंह जी जंदर नवां शहर वालिया ने कुछ लाइनां लिखियां ने, कलगी घर दे चार लान ले खेडा खेड कमाल गए। भाई मोहन सिंह जी ख्याली, भाई मलकीर सिंह जी मस्त, और भाई बलवंत सिंह जी कमल, इंग्लैंड का ताकी जथा तुहाडे सामने इन्हां लाइनां नूं आया बयान कर। ਸੁੰਦਰ ਤੇ ਕੁਛ ਵੀ ਚਿਹਰੇ ਦੀ ਚਾਹ ਚੱਲ ਲੈਣੀ ਹਰ ਵਿਅਕਤੀ ਦੇ ਵਸ ਦੀ ਗੱਲ ਨਹੀਂ ਸੀ। ਅਨੂਪ ਕੌਰ ਵਰਗੀ ਅਤਿ ਸੁੰਦਰ ਖੂਬਸੂਰਤ ਰੂਪਵਾਨ ਮਨਮੋਹਣੀ ਇਸਤਰੀ ਸ੍ਰੀ ਹਜ਼ੂਰ ਦਾ ਰੂਪ ਦੇਖ ਕੇ ਹੋਸ਼ੋ ਹਮਾਸ ਕਮਾਉਂਦੇ ਸੀ। ਮੈਂ ਕਦੇ ਕਦੇ ਸੋਚਦਾ ਹਾਂ ਹੁਸਨ ਤੇ ਤਕਦੀਰ ਦਾ ਆਪਸ ਵਿੱਚ ਕੋਈ ਖਾਸ ਵਹਿਰ ਹੈ, ਜਿਸ ਨੂੰ ਵਾਹਿਗੁਰੂ ਨੇ ਰੂਪ ਦਿੱਤਾ ਉਸ ਦੇ ਨਾਲ ਤਕਦੀਰ ਦੇ ਰਾਹ ਵੀ ਲਈ ਮੁਸ਼ਕਲਾਂ ਦਾ ਸਾਹਮਣਾ ਕਰਨਾ ਪਿਆ, ਜਿਸ ਨੂੰ ਵੀ ਰੱਬ ਨੇ ਰੂਪ ਦਿੱਤਾ ਸੁੰਦਰ ਕੱਢ ਕੇ ਉਹਦੇ ਨਾਲ ਤਕਦੀਰ ਦਾ ਰਾਹ ਵੀ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਖਬਰੇ ਹੁਸਨ ਤਕਦੀਰ ਦਾ ਵਹਿਰ ਕੀ ਹੈ, ਤੱਕ ਤੱਕ ਹੁਸਨ ਦੇ ਅੱਖਾਂ ਪਾਉਣ ਦੀ ਰਹੀ, ਜਿਸ ਨੂੰ ਰੱਬ ਨੇ ਹੁਸਨ ਦੀ ਦਾਤ ਬਖਸ਼ੀ ਹੁਣ ਸਦਾ ਤਕਦੀਰ ਲਤਾੜ ਦੀ ਰਹੀ, ਜਿਸ ਬਾਗ ਤੇ ਹੁਸਨ ਬਹਾਰ ਆਵੇ ਤਕਦੀਰ ਉਦਾਰ ਦੀ ਰਹੀ, ਹੁਸਨ ਜਿਸ ਤੇ ਵੀ ਮਿਹਰਬਾਨ ਹੋਇਆ ਤੱਕ ਉਹਦੇ ਤੇ ਦੁੱਖਾਂ ਦੀ ਤਾਰ ਦੀ ਰਹੀ, ਕਿਸੇ ਰੰਗੇ ਨੂੰ ਰੱਜਵਾਂ ਰੂਪ ਦੇ ਕੇ ਰੱਬ ਨੇ ਹੁਸਨ ਦੇ ਨਾਲ ਸਜਾ ਦਿੱਤਾ, ਤੇ ਇਸ ਹੀਰ ਨੇ ਕਰੋੜ ਦੇ ਸਾਲ ਬਾਅਦ ਤਨ ਪਾੜ ਕੇ ਦੇਵੀ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਪੂਰਨ ਨੂੰ ਰਾਜੇ ਕਰਜਨ ਦੇ ਕੇ ਰੱਬ ਨੇ ਸੁੰਦਰਤਾ ਨਾਲ ਰਜਾ ਦਿੱਤਾ, ਤੇ ਇਸ ਲੂਣਾ ਨੇ ਹੱਥ ਤੇ ਪੈਰ ਵੱਢ ਕੇ ਹੁਣ ਖੂਹ ਦੇ ਵਿੱਚ ਸੁਟਵਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਰਾਮ ਨੂੰ ਰਾਜ ਤੇ ਪਹਾੜ ਮਿਲਿਆ ਤੇਰੇ ਰੂਪ ਨੇ ਰੰਗ ਚੜਾ ਦਿੱਤਾ, ਇਸ ਤੇ ਕਈ ਨੇ ਲੰਮਾ ਬਰਵਾਸ ਦੇ ਕੇ ਉਹਨੂੰ ਜੰਗਲਾਂ ਵਿੱਚ ਰਲਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਯੂਸਫ ਤੇ ਕੁਦਰਤ ਦਿਆਲ ਹੋਈ ਉਹਦੇ ਰੂਪ ਨੂੰ ਚੰਨ ਚੜਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਯੂਸਫ ਤੇ ਕੁਦਰਤ ਦਿਆਲ ਹੋਈ ਉਹਦੇ ਰੂਪ ਨੂੰ ਚਾਰ ਚੰਨ ਲਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਸੂਤ ਦੀ ਅਤੀ ਇੱਕ ਮੁੱਲ ਪਾ ਕੇ ਉਹਨੂੰ ਮਿਸਰ ਦੀ ਮੰਡੀ ਨਿਕਾਲ ਦਿੱਤਾ, ਕਿਸੇ ਸੋਹਣੀ ਨੂੰ ਰੂਪ ਦਾ ਢੰਗ ਚੜਿਆ ਰੱਬ ਬਹੁਤ ਹੀ ਸੋਹਣੀ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, ਇਹਨੇ ਪੱਕੇ ਤੋਂ ਕੱਚਾ ਬਤਾ ਕੇ ਤੇ ਦੇ ਚਨਾਨ ਤੇ ਗੋਤੇ ਦਬਾ ਦਿੱਤਾ, ਕਿਸਾ ਰੂਪ ਬਸੰਤ ਦਾ ਯਾਦ ਆਉਂਦਾ ਹੈ ਗੱਲਾਂ ਯਾਦ ਅਦੀਪ ਜਦਾਰ ਦੀਆਂ ਦੋਰਾ ਵਰ ਕੇ ਫਤਿਹ ਨੀ ਯਾਦ ਕਰਸ਼ਨ ਟਿੱਟਾ ਜਾਂ ਸਰਹੰਦ ਦੀ ਵਾਰ ਦੀਆਂ ਸੱਸੀ ਬੜੀ ਹਸੀਨਾ ਪੰਬਾਰ ਦੀ ਸੀ ਰੋ ਰੋ ਕੇ ਦੁੱਖਾਂ ਚ ਜਾਨ ਦੇ ਗਈ, ਰਾਣੀ ਜਿੰਦਾ ਦੀ ਹੁਸਨ ਦੀ ਬਾਦਸ਼ਾਹ ਸੀ ਰੋਣ ਦੀ ਦੁੱਖਾਂ ਦੇ ਵਿੱਚ ਪ੍ਰਾਣ ਦੇ ਗਈ, ਗਾਥਾ ਉਹਦੀ ਯਾਦ ਦਰੋਸਤਾ ਦੀ ਪੰਜਾਂ ਪਾਂਡਵਾਂ ਦੀ ਅੱਖ ਦਾ ਨੂਰ ਸੀ ਉਹ, ਉਹਨੇ ਸਭਾ ਦੇ ਵਿੱਚ ਵੀ ਇੱਜ਼ਤ ਕੀਤਾ ਬੜੇ ਹੁਸਨ ਦੇ ਵਿੱਚ ਮਖਮੂਰ ਸੀ ਉਹ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਰੱਬ ਨੇ ਰੂਪ ਦਿੱਤਾ ਕਿਸਮਤ ਨਾਲ ਉਹ ਵੇਖਾਂ ਦੀ ਖਾਰ ਹੀ ਰਹੀ, ਉਹ ਦਿਲਬਰ ਹੁਸਨ ਤਕਦੀਰ ਦਾ ਵਹਿਰ ਹੈ ਕੋਈ ਹੁਸਨ ਵਾਲਿਆਂ ਤੇ ਕਾਂਦੀ ਵਾਰ ਹੀ ਰਹੀ, ਦਿਲਬਰ ਜੀ ਨੇ ਕੁਝ ਲਾਈਨਾਂ ਲਿਖੀਆਂ ਨੇ ਪੈਂਦੇ ਨੇ ਬੜੇ ਛਾਪੇ ਸੋਹਣੀਆਂ ਸ਼ਕਲਾਂ ਨੂੰ ਭਾਗੀ ਦਿਖਾ ਇਉਂ ਗਿਆਨ ਕਰ।